सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है एमएच 935 में। धूप आने दो, कमाल का गाना भी आपने एंजॉय किया, और ऐसी ही धूप पानी और फुल ऑन जहां पर कमाल का नेचर होता है, ऐसे ही जंगल में जा जाकर जो ना मिलने वाली ऐसी कुछ सब्जियां है ना, ऐसी सब्जियां लेकर आते हैं माधवराव चचा ने। ते भंडाऱ्याकडचे आहेत आणि त्यांचं एक छोटंसं हॉटेल आहे तिकडे, अशा प्रकारच्या दुर्मिळ भाज्या ते त्यांच्या ग्राहकांना खाऊ घालतात, त्याचबद्दलचा त्यांचा अनुभव आज आपण ऐकतोय। मग ह्या रान भाज्या जेव्हा तुम्ही लोकांना खायला देता तेव्हा त्यांची रिएक्शन कशी असते, त्यांना काय वाटतं?
लोकांना तर असं त्यांचे आम्हाला चांगलं वाटून राहिले, तर काही काही लोक खाल्ला तर ते म्हणतोय का आमची भुकजी वाढली आणि हड्डीच्या दुखणं होता पाया हातापाय नाही का, त्यांच्यामुळे कॅल्शियम जास्त मिळायला म्हणजे ते सांगले का आम्हाला अजून भाज्याची आवड आहे, अजून आम्हाला भाज्या द्या।
मस्त, लोकांचा रिस्पॉन्स छान मिळतो तुम्हाला?
रिस्पॉन्स जास्त भेटला आहे मॅडम लोकांचा। सतावरीची भाजी आहे ना, तर सतावरीची मुरी आहे ना ती एवढी पौष्टिक तर आहे, तर त्या मुरीपासून कसं आहे ते मुरी काढणे, तिला सुकवणे, त्यांची भुकटी करणे, आणि ते काही काही लोक जे पुराणे लोक आहेत औषधीचा त्यांना अनुभव आहे, ती भुकटी एवढी कास्टली जाते मार्केटला।
बरोबर, मग याच्यातली सगळ्यात जास्त लोकांना कोणती भाजी आवडते जी तुम्ही खायला देतात?
आता सर्वात खेड्यापाड्यात मॅडम म्हणल्याकडे अरतपूरची भाजी आहे, कणकुची भाजी आहे जंगलची नाही का, पातूरची भाजी, पातूरची भाजी जंगलातली भाजी मॅडम,
बरोबर, पातराची
भाजी, लागवड झालेली भाजी, जमिनीचा फरक आहे।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर बनिए रहेगा, कहीं नहीं जाइएगा, स्टे ट्यून्ड, स्टे इन, बजाते रहो।